Okay, so sir, before we begin, we can begin with a short introduction of yourself, your name, your educational qualification, right now which institute you are working in. That much.
My name is Dr. Sanjay N. Barade. I am working as a professor in Janata College of Education, Chandrapur. This college is affiliated to Gondwana University, Gadchiroli.
Okay, sir, is this aided?
It was affiliated to Nagpur University.
Okay.
But from 2012, we have our own university, that is Gondwana University.
Okay, and this is an aided college, right?
Yes, private aided college.
Private aided college. Okay, sir. Okay. And sir, what are the programs that are offered by this college?
Now, at present, there is BEd, Bachelor of Education, and Master of Education, MEd.
Okay.
DTL courses was there, but now they are all closed. Diploma in Teacher Education.
Okay. That is closed now.
Yeah, closed now.
Okay. So you have BEd and MEd.
Yes.
Okay.
And MEd, it is on a non-grant basis.
What basis?
Non-grant.
Non-grant. Okay. So MEd is non-grant.
And there are two units of BEd. One is aided and another one is non-aided.
Oh, okay. Okay. And so how many units are approved by NCTE?
All units are approved by the university. NCTE, National Council for Teacher Education. Yeah.
And per unit, how many students can you enroll?
The 50 students per unit.
Okay. So that means at a time for BEd and MEd, yeah, how many students will you have in your campus?
Now admissions of MEd are very low. This year, means last session, there are only 10 admissions. And BEd admissions are full. Means total tumhala doni varshachi pahije ka? It's a 2 year course, huh?
Right.
200 students of BEd and 10 or 15 students of MEd.
Okay. आणि सर 2019 आणि 20 मध्ये फुल ऍडमिशन होती का बीएडला?
हा बीएडला फुल होते ऍडमिशन्स.
आणि एमएडला 10-15 होते का?
हा एमएडला कमी होते. हा
ओके, ठीक आहे सर. ओके, सो सर व्हॉट वुड बी द प्रपोर्शन ऑफ स्टुडंट्स फ्रॉम आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स फॉर बीएड अँड एमएड?
ऍक्च्युली हे प्रपोर्शन म्हणजे काय, त्यांचा जो कोटा आहे हा कॉमन आपले जी कॅप राऊंड जे आहे, कॉमन एंट्रन्स आपल्या परिपरीक्षा जी आपली संस्था जी कंडक्ट करते ना, पूर्ण ऍडमिशन प्रोसेस त्यांनी ठरवून दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं कोणती म्हणजे जास्त घ्यायचे कमी जायचे असं आम्हाला काही परवानगी नाही. फक्त विद्यार्थी ऍडमिशन घेतात, त्यांचा कोटा ठरलेला आहे, प्रत्येक आर्ट्सचा कोटा एवढा, कॉमर्सचा एवढा. ते सेंट्रलाइज प्रोसेस असल्यामुळे ते तिकडनं होतात सर्व ऍडमिशन्स.
ओके, पण तरी सर किती मुलं असतील सायन्स बॅकग्राऊंडचे, कॉमर्स बॅकग्राऊंडचे, आर्ट्स बॅकग्राऊंडचे?
हा, कॉमर्सचे, कॉमर्स ऍग्रिकल्चरचे वगैरे फार कमी असतात. हार्डली 50 विद्यार्थ्यांमध्ये हार्डली 2-3 विद्यार्थी असतात कॉमर्सचे. आणि आर्ट्स आणि सायन्सचे भरपूर असतात, म्हणजे 30-40% सायन्सचे किंवा 30-40% आर्ट्सचे असे.
अच्छा, हे बीएडचं सांगितलं का तुम्ही?
बीएडचं.
आणि एमएड साठी?
एमएड पण तसंच आहे, पण डिस्टन्स नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं पर्सेंटेज कॉमर्स आर्ट्स वगैरे खाल्लं जात नाही. तिथे ते फक्त तुमच्या बीएडच्या बेसवर ऍडमिशन होतात ना, पीजीच्या.
बरोबर.
त्याच्यामुळे बीएड इज अ क्रायटेरिया.
ओके सर, हे स्ट्रीम सोडून अजून दुसऱ्या कोणत्या बॅकग्राऊंडचे मुलं आहेत का?
आहे सर्व. आता नवीन याच्यानुसार, प्रवेश निकषानुसार, इवन मेडिकलचे विद्यार्थी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, मॅनेजमेंट कोर्सेसचे विद्यार्थी, सर्व विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात बीएडला.
पण त्यांचा रेशिओ किती असेल सर?
रेशिओ म्हणजे आता ते दरवर्षी त्यांचा बदलत असतो, त्याच्यामुळे त्यांच्या काही जे सीट्स आहेत, जसं आता इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल, त्यांनी बीई केलेला आहे, तर तो मग या सायन्स कोट्यामध्ये तो गृहित धरला जाईल.
अच्छा ओके असं होईल ठीक आहे. आणि सर तुम्ही तुमच्या मुलांचं अकॅडमिक क्वालिफिकेशन कसं डिस्क्राइब करताल, म्हणजे फर्स्ट क्लास मार्क मिळून तुमच्या बीएड साठी किती मुलं येतील ऍडमिशन घ्यायसाठी?
ऍडमिशन घ्यायसाठी ना मग त्यांचा जो क्रायटेरिया आहे मुळात तो 50% आहेच. 50%च्या खालचे विद्यार्थी येतच नाही, मिनिमम क्रायटेरिया. आणि त्याच्यातही फक्त जे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ओबीसी एससी एसटी त्यांच्यासाठी ते रिलॅक्सेशन असते,
हो
4-5% नुसार येतात. आणि एमएडला जो आहे तो क्रायटेरिया आहे 55%, मिनिमम कॅन्डिडेट शुड हॅव 55%.
ओके. आणि सर तुमचं असेसमेंट काय आहे मुलांच्या अकॅडमिक स्ट्रेंथ आणि विकनेसेसला घेऊन, तुम्हाला काय वाटतं?
म्हणजे प्रवेशाबाबत,
प्रवेश झाल्यानंतर जी मुलं येत आहेत त्यांचं अकॅडमिक स्ट्रेंथ किती आहे, वीकनेस कशात आहे, असं तुम्हाला कळून येतं?
विद्यार्थी आता सर्व म्हणजे आता सध्या तर आता तुम्हाला हे सांगू इच्छित तुम्ही की म्हणून म्हटले तुम्ही जे म्हटलं ना की तुम्ही डिस्कस करू नका. आता सध्या परिस्थिती अशी आहे विद्यार्थी प्रवेश घेतात पण रेग्युलर येणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते कमी असतं.
बरोबर.
कारण काय की ते कुठे जॉबला असतील विद्यार्थी, कोणी टीचिंग करतात, कोणी कॉन्व्हेंटमध्ये आहे, कोणी शाळांमध्ये आहे, तर ते त्यांना थोडस ते बॅलन्सिंग करतात. आता बीएड करायचं असते आणि जॉब पण करायचा असतो, ते परीक्षा वगैरे देतात. आणि आता गेल्या 2 वर्षापासून तर आपल्या कोरोना पॅन्डेमिकमुळे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. पण जेव्हा 1 इयर पोस्ट जेव्हा जोपर्यंत होता तोपर्यंत अगदी व्यवस्थित सुरू होत आहे.
अच्छा.
2 इयर्स झालं तेव्हापासून काय झालं की इंटर्नशिप वरती खूप जास्त भर दिला गेलेला आहे आणि नंतर त्याच्यामुळे आणि ऍक्टिव्हिटीज बरोबर आणि सेमिस्टर सिस्टीम आलेली आहे. विद्यार्थ्यांचं कसं एक परीक्षा झाली की लगेच परीक्षा संपत नाही तर ते दुसरी परीक्षा येते, त्याच्यामुळे ते संपूर्ण 2 वर्षाचा जो कालावधी आहे इव्हन शिक्षक सुद्धा आणि विद्यार्थी यांना परीक्षा देण्यातच त्यांचा सर्व वेळ जाऊन राहिला असं वाटतं.
अच्छा ओके.
आणि 1 वर्षाचं होतं तेव्हा ते व्यवस्थित केलं जात होतं असं वाटत होतं.
ओके ओके. सर तुम्हाला किती वर्ष झाले बीएड, तुम्ही बीएड आणि एमएड दोन्हीला शिकवता बरोबर?
हो हो.
तर किती वर्ष झाले तुम्हाला?
मला झाले ना आता जवळपास 29 इयर्स.
अरे वा परफेक्ट. ठीक आहे, मी हे आधी विचारायचं विसरले म्हणून आता विचारलं.
काही हरकत.
ओके. तर सर तुमच्या कॉलेजचं जे स्टुडंटचं अकॅडमिक प्रोफाईल आहे ते बाकीच्या कॉलेजेसचं स्टुडंटच्या अकॅडमिक प्रोफाईल बरोबर कम्पेअर केलं तर तुम्हाला काय वाटेल?
नाही, आमच्या कॉलेजचं प्रोफाईल म्हणजे ऍक्च्युली मेरिट मध्ये येणारे जे विद्यार्थी आहे गुणवत्ता प्राप्त ते आमच्या कॉलेजचे असतात मॅक्झिमम. आणि आमचं कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट 1959 आहे आणि माझा पण जन्म झालेला नव्हता तेव्हा.
ओके.
हा, तर तेव्हापासूनच ते कॉलेज आहे. आज जवळपास म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे. आणि इथल्या भागातले जे आहे जसा पूर्व विदर्भ आहे
बरोबर
विद्यापीठाचे ते पहिला प्रिफरन्स आमच्या कॉलेजला देतात. कारण या विद्यापीठात अनुदानित कॉलेज फक्त एकच आहे आमचं कॉलेज.
अच्छा.
आणि रिमेनिंग कॉलेजेस दे आर नॉन एडेड.
नॉन एडेड राईट.
म्हणजे आमच्या विद्यापीठात आज 25 जवळपास कॉलेजेस आहे.
वाव. ओ अच्छा. आणि सर सॉरी बोला कंटिन्यू सॉरी.
हा, तर त्याच्यामुळे काय की अनुदानित कॉलेज असलं आणि त्याच्यामुळे फी कमी असते कम्पेअरिंग टू अदर कॉलेजेस.
बरोबर.
त्याच्यामुळे स्टुडंट प्रिफर टू ऍडमिशन टू टेक ऍडमिशन इन अवर कॉलेज.
बरोबर बरोबर. सर मुलांचं आणि मुलींचं प्रपोर्शन काय असेल बीएड आणि एमएड मध्ये?
सध्या म्हणजे काही वर्षांपासून मुलींचं प्रपोर्शन जास्त आहे, मुलं कमी असतात. म्हणजे 70%-80% मुली असतात, 20-25% मुलं असतात
बीएड एमएड दोन्ही मध्ये.
बीएड ला खास करून.
आणि एमएड ला?
एमएड ला ऍडमिशन किती असतात? अर्धा 10-15-20 ऍडमिशन असल्यामुळे त्यातही मुली जास्तच आहे कम्पेअरिंग टू बॉईज.
बॉईज ओके. आणि सर बीएड आणि एमएड दोन्ही मध्ये ऍडमिशन कशी होते मुलांची?
ऍडमिशन म्हणजे आता तीच तुम्हाला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे.
हा,
त्यातर्फेच ऍडमिशन होतात. विद्यार्थ्यांची कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतल्या जाते पहिले.
हा,
त्याच्यामध्ये जे पास होतात तेच फक्त त्या याच्यासाठी अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. मग त्यांना ऑप्शन्स द्यावे लागतात कॉलेजेसचे की तुम्हाला कोणत्या कॉलेजेस द्यायच्या. पहिल्या प्रिफरन्स वरती हा कॉलेज, सेकंड, थर्ड, फोर्थ अशी पूर्ण लिस्ट द्यावी लागते. आणि मग त्यांच्या पर्सेंटेज नुसार त्यांना जिथे पहिल्या राऊंड मध्ये जर नाव आलं असेल तर तिथे ते ऍडमिशन घ्यावं लागतं. नसेल तर मग सेकंड राऊंड साठी पाहतील, थर्ड राऊंड साठी पाहतील. हार्डली जवळपास 3 राऊंड वगैरे होतात, 3-4 राऊंड.
अच्छा. आणि सर किती मुलांमध्ये म्हणजे किती मुलं ऍडमिशन घ्यायच्या वेळेस किंवा घेतल्यानंतर गणित आणि विज्ञान साठी ऑफर प्रॉम्प्ट करतात?
ज्यांची सायन्स स्ट्रीम मध्ये ऍडमिशन झालेलं आहे,
हा
सायन्स विद्यार्थी, त्यांचे नॉर्मली बायोलॉजी, केमिस्ट्री, सायन्स आणि मॅथ्स असं असे सब्जेक्ट असतात. म्हणजे आमच्याकडे कसं असतं की जे टीचिंग मेथड्स आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही तरी 2 टीचिंग मेथड्स घ्यावे लागतात. म्हणजे शाळेमध्ये ज्यांना जे टीचिंग करावं लागतं ना, त्यांचं जे ग्रॅज्युएशन आहे त्या ग्रॅज्युएशन मधले जे ऑप्शनल सब्जेक्ट जे आहे त्यापैकी 2 मेथड्स त्यांना निवडावे लागतात.
ओके.
तर सायन्स विद्यार्थी असतील तर त्यांची मेथड बायोलॉजी राहील, फिजिक्स राहील, केमिस्ट्री राहील, त्यापैकी ते घेतात. आणि त्यांचे लँग्वेजेस, मग सोशल सायन्सचे जे सब्जेक्ट आहेत, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स, सिव्हिक्स, हिस्ट्री असे विषय असतात. त्याची प्रत्येक विद्यार्थ्याला 2-2 मेथड्स घ्यावे लागतात.
आणि हे बीएड मध्ये बरोबर?
बीएड मध्ये.
आणि एमएड मध्ये तर मेथड्सचे
मेथडचा संबंध नाही आहे,
संबंध नाही.
तिथे फक्त त्यांना एक रिसर्च म्हणजे डिसर्टेशन सबमिट करावं लागते सेकंड वर्षाला, दुसऱ्या वर्षाला. म्हणजे रिसर्च प्रपोजल पहिल्या वर्षी ते पास झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी मग त्याच्यावर पूर्ण करावं लागतं आणि डिसर्टेशन स्वरूपामध्ये तुम्हाला सबमिट करावं लागतं.
अच्छा, ठीक आहे. सर सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाईल काय असेल मुलांची?
सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे त्यांच्या फॅमिलीच्या संदर्भात म्हणता का?
हा म्हणजे काय म्हणायचं त्याला, म्हणजे बॅकग्राऊंड कसं असेल?
बॅकग्राऊंड विद्यार्थ्यांचा ना?
विद्यार्थ्यांचा.
हा, तर तिथे आता कसं, जसं आपल्या याच्यात रिझर्वेशन ठरवून दिलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांचे जे कॅटेगरीमध्ये ज्यांचे ऍडमिशन होतात त्या सर्वांना शासनातर्फे स्कॉलरशिप मिळते.
सगळ्यांना?
ओबीसी, एससी, एसटी सर्वांना. फक्त एससी, एसटी आणि एनटी वगैरे जे आहे तर त्या विद्यार्थ्यांना पूर्ण स्कॉलरशिप आहे. पण जे ओबीसी वगैरे आहे त्यांना 50% वगैरे स्कॉलरशिप असते. किंवा ते दरवर्षी ते स्कॉलरशिप मध्ये काही फार बदल होत असतात.
सर ही स्कॉलरशिप साठी नॉमिनेट व्हावं लागतं का बाय डिफॉल्ट मिळतं?
आपल्याला फॉर्म भरावा लागतो त्याच्यासाठी आणि मग त्याच्यानंतर ती मंजूर होऊन येते. जी आवश्यक कागदपत्र असतील
हे
सर्व कागदपत्र त्यांना विद्यार्थ्यांनाच करावं लागते आणि त्यांच्याच अकाउंट मध्ये जमा होतात पैसे.
ओके ओके. सर या मुलांनी जर का टीचिंग जॉईन केलं नसतं बीएड आणि एमएड दोन्ही, तर त्यांनी काय ऑल्टरनेटिव्ह दुसरा चूज केला असता तुमच्या प्रमाणे?
त्यांनी आता त्यांचं आता ते कसं, ते मी सांगण्यापेक्षा ते विद्यार्थी सांगू शकले असते.
पण सर तुम्हाला ऑलमोस्ट 30 इयर्स झाले आहेत, इतकी मुलं तुम्ही बघितली असतील, तुम्हाला काय वाटतं? पण
आणि माझं म्हणण्याचं आहे की आता जसे इतके विद्यार्थी मी बघितले, पण बरेचसे विद्यार्थी त्यांना दुसरं काही करायला मिळत नाही, कुठे ऍडमिशन भेटले नाही म्हणून मग ते बीएडला येतात. असंही झालेलं आहे की त्याला कुठे एमएससी करायचं होतं पण एमएससीला ऍडमिशन नाही, काय करायचं, खाली राहून मग बीएडला ऍडमिशन घ्या. मुलीचं लग्न करायचं आहे, तिला मुलगी बीएड पाहिजे, लग्न करायचं म्हणून त्याच्यासाठी पण बीएड करणारे असतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा फक्त प्युअरली मला टीचिंग प्रोफेशन मध्ये जायचं आहे हा विचार करून या अभ्यासक्रमाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते.
सर मग अशा विद्यार्थ्यांचं मोटिवेशन काय असेल जॉईन करण्याचं?
म्हणजे कोणत्या,
ज्यांना ऍक्च्युली टीचिंग करायचं आहे?
करायचं आहे ना. हा, ज्यांना टीचिंग लाईन मध्ये जायचं आहे, टीचिंग करायचंच आहे, मग ते सिनियर म्हणजे ज्युनियर कॉलेज पर्यंत ते बीएड आवश्यक आहे.
बरोबर.
कॉलेजला जॉब करायचं असेल तर बीएडचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन. सिनियर कॉलेजेसला वगैरे मग ते सेट नेट वगैरे असते, सेट नेट पीएचडी. इथे जे येणारे विद्यार्थी असतात त्याच्यासाठी म्हणूनच काय झालं, नवीन एज्युकेशन जी पॉलिसी आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्याच्यामध्ये त्यांनी आता एकात्मिक अभ्यासक्रम, इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम, आयटीईपी म्हणून जे आहे, तर तो त्यांचा सुरू करण्याचा मानस आहे. म्हणजे 12वी नंतर ज्यांना टीचिंग प्रोफेशन मध्ये जायचं आहे ते अशा ठिकाणी ऍडमिशन घेतील इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम मध्ये की त्यांची जी डिग्री आहे ती बीएससी बीएड किंवा बीए बीएड अशा प्रकारे त्यांना ती प्राप्त होईल.
बरोबर.
जसं
लॉला,
जसं वकील आहे, मला वकील व्हायचं आहे म्हणून मी 12वी नंतर लॉला ऍडमिशन घेईल, मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून मी एमबीबीएसला ऍडमिशन घेईल, इंजिनियर व्हायचं म्हणून इंजिनियरिंग कॉलेजला घेईल. तसं आता नवीन याच्यामध्ये की मला टीचिंग प्रोफेशन मध्ये जायचं आहे तर मग तो तिथे ऍडमिशन घेईल, इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम, 4 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम.
पण सर मोटिवेशन काय असेल तुम्हाला काय वाटतं, का मला टीचर बनायचं आहे, मोटिवेशन काय असेल मुलांमध्ये?
टीचिंग प्रोफेशन शिकवण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे.
ओके.
आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, ज्ञानार्जन करतो, आणि त्यांचं जे आयुष्य घडतं. आजही आम्हाला आमचे जुने विद्यार्थी भेटले की त्यांना ते इतकं कोणत्या मोठ्या पदावर जरी पोहोचले असतील पण ते त्यांचं डेस्टिनेशन वगैरे सर्व बाजूला असतं आणि ते आले कुठेही भेटले, रस्त्यातही जरी भेटले तरी आमच्या पहिले पाया पडतात ते.
बरोबर.
त्याचा एक इम्पॅक्ट असतो शिक्षकाचा. इव्हन आपण पण शिकलेलो आहोत तर आपल्याला इव्हन म्हणजे बालवाडी पासून तर आपल्या शाळा एक ना एक शिक्षक आपल्या लक्षात राहतो ज्याचा आपल्यावरती खूप प्रभाव पडलेला आहे. तर ते एक इन्स्पिरेशन असतं.
बरोबर.
तर त्या याच्याने येतात. कोणाचा जर प्रभाव पडलेला असेल की नाही बा मला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तर एक मना मुळात जर आवड असेल तर ते विद्यार्थी बरोबर येतात त्या प्रोफेशन मध्ये. आणि खास करून मुली येतात, खास करून मुलींची संख्या जास्त आहे टीचिंग प्रोफेशन कडे. हा
ओके ओके. सर म्हणजे मुलांना बी एड आणि एम एड बद्दल सगळ्यात जास्त काय आवडतं प्रोग्राम मध्ये?
प्रोग्राम मध्ये आता इथे कसं असतं की आता बी एड ला जे आहे, पहिले जुन्या अभ्यासक्रमामध्ये को करिक्युलर ऍक्टिव्हिटीचा एक भाग होता. आता नवीन आमचे जे टू इयर्स अभ्यासक्रम जो आहे त्याच्यामध्ये ईपीसी म्हणून एक भाग आहे, एनहान्सिंग प्रोफिशियन्सी, काय म्हणतो आपण, एनहान्सिंग प्रोफेशनल कॉम्पिटन्सीस. हा तर त्याच्यासाठी म्हणून ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहे, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं आहे, गेम्स आहे, स्पोर्ट्स आहे, तर अशा ऍक्टिव्हिटीचा जो भाग आहे. किंवा मग इंटर्नशिप प्रोग्राम, म्हणजे शाळांमध्ये आपण जो वेळ घालवतो तसं जुन्या अभ्यासक्रमामध्ये फक्त आपल्याला 30-40 दिवसच फक्त शाळेत जायचं होतं, पण नवीन अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षी तुम्हाला 4 आठवडे आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला 16 आठवडे, म्हणजे 4 महिने जवळपास इतका कालावधी मी तुम्हाला शाळेमध्ये स्पेंड करायचा आहे. त्याच्यामध्ये कसं आहे सर्व प्रॅक्टिकल वर्क असते आणि थोडस विद्यार्थ्यांनाही खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो. याच्यामध्ये त्यांना थोडस जास्त आवड आहे असं वाटतं मला.
आणि एमएड मध्ये सर?
एमएड मध्ये इंटर्नशिप त्यांना तिथे पण दिलेला आहे, इंटर्नशिपचा एक भाग आहे एमएड अभ्यासक्रमात. म्हणजे जे बीएड करणारे जे विद्यार्थी आहेत तर तिथे जाऊन त्या विद्यार्थ्यांचंही त्यांना इंटर्नशिप करायचं आहे. रिसर्च प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांचं मॅक्झिमम जे डाटा कलेक्शन, रेफरन्सेस, लायब्ररी वर्क, व्हिजिट टू स्पेशल स्कूल्स, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्यांनी ते प्रोजेक्ट भरपूर आहेत त्यांना, तर त्या याच्यामध्ये त्यांना जास्त आवड असते.
आणि काय असेल जे त्यांना आवडत नसेल बी एड आणि एम एड मध्ये?
आवडत नसेल. हा आता हा विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये कसं, जसं आर्ट्सचे विद्यार्थी वगैरे जे आहेत त्यांना एक पेपर जो असतो स्टॅटिस्टिक्सशी संबंधित, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, सर्वच विद्यार्थ्यांना स्टॅटिस्टिक्स जमत नाही. आता त्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांची थोडीशी रुची कमी असते. तसं काही असं भाग बी एड एम एड ला वगैरे तर तसं काही नाही, कारण तिथे ऑप्शनल सब्जेक्ट असतात, आपण आपल्या आवडीचेच विषय निवडू शकतो. आणि रिसर्च प्रोजेक्ट पण जो आहे त्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांनी जर प्रपोजल तसं सबमिट केलं, सिनॉप्सिस सबमिट केलं आणि एकदा ते मंजूर झालं की त्याच्यावरती मग ते संशोधन करतात. त्यामुळे बिना आवडीचं नाही असं काही मला वाटत.
सर ओव्हरऑल तुम्ही जसं आधी म्हणालात ना की आधी 1 वर्षाचं होतं मग 2 वर्षाचं झालं, मुलांचं ओव्हरऑल थॉट प्रोसेस काय आहे 2 वर्षाच्या बी एड आणि एम एड साठी?
या दोन्ही यांचं जर आपण कम्पॅरिझन केलं तर पहिले ज्या विद्यार्थ्यांमध्ये 1 वर्षाचा असताना जो उत्साह होता आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संख्या जी होती ती भरपूर होती, पण जेव्हापासून 2 वर्षाचं झालं उपस्थितीचं प्रमाण कमी झालेलं आहे. इव्हन प्रत्येक कॉलेजमध्ये आता कोणी स्वतःहून सांगणार नाही की आमच्याकडे नाही म्हणून, कारण ते नियम असं असतात तुम्हाला अटेंडन्स पूर्ण 80% पाहिजे, स्वतःहून कोणीच सांगणार नाही. पण जेव्हा आता आम्ही बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये जातो, माहिती घेतो, आम्हाला म्हणजे ही याच्यासाठी म्हटलं की सिक्रेसी जी म्हणतो ना आम्ही, तर ती त्याच्यासाठी, त्याच्यामुळे काय होते की हा जो आहे कमी झालेला आहे 2 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचं प्रमाण कमी झालंय कम्पेरिंग टू 1 इयर कोर्स.
बीएड एमएड दोन्ही मध्ये असं बघायला मिळालं?
हो बीएड एमएड मध्ये पण सुद्धा. हा आणि एमएडचं आता प्रमाण फार, म्हणजे ऍडमिशनचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. जेवढा जसं 50 ची इंटेक कॅपॅसिटी आहे पण 50 पूर्ण कुठेच होत नाही, म्हणजे पूर्ण संख्या होतच नाही. हार्डली 50% वगैरे चांगलेही, खूप कॉलेजेस चांगले असतील तर 50% पर्यंत पोहोचतात 50 पैकी. पण पहिले ही संख्या 10 किंवा 20 होती, 25 एक युनिट होतं पहिले, त्यामुळे ते जवळपास पूर्ण व्हायचं. पण आता त्यांनी इंटेक कॅपॅसिटी वाढवल्यामुळे एनसीटीनी ते 50 झालं, तर 50 झालं त्याच्यामुळे शक्य होत नाही कधी कधी.
आणि सर मुलांचं ओपिनियन काय आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट साठी?
टीईटी आता प्रत्येक आता टीईटी आता काल परवाच तुम्ही डिसिजन बघितलं असेल, ज्या विद्यार्थ्यांनी पास केलाय त्यांना आता म्हणजे लाईफ लॉंग त्याची व्हॅलिडिटी राहील. पहिले आता याच्यामध्ये आता बरेचसे कोर्सेस होऊन राहिले, पण टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे आता तुम्ही बीएड केलं त्याच्यामध्ये तेच आपण शिकवतो पूर्ण टीचरशी संबंधित. तुम्हाला संपूर्ण शिक्षक घडवायचा आहे त्यासाठी आवश्यक असणारे विषय प्रॅक्टिकल त्यांचे अंतर्वासिता या सर्व गोष्टीतून जात होतो. मग आता या गोष्टीवरती सरकारचा विश्वास नाही आहे म्हणून त्यांनी टीईटी केली की काय ते समजत नाही. आता प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्या विभागाच्या परीक्षा घेतात, कारण येणारे जे विद्यार्थी आहे खरोखरच म्हणजे अभ्यास करून पास आले की कोणत्या दुसऱ्या मार्गाने आले हे सर्व चांगले विद्यार्थी घ्यावं याकरता म्हणून ती परीक्षा दिल्या जाते. ते चांगली गोष्ट आहे शासनाने सुरू केलेली आहे. विद्यार्थ्यांचा एक कल आता जे विद्यार्थी आहे ज्यांना स्पेशली टीचिंग प्रोफेशन मध्ये जायचं आहे ते परीक्षा देतात आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी दिली आहे आणि त्यांचा कल आहे टीईटी देण्याकडे.
सर दोन वर्षात म्हणजे बीएड किंवा एमएड असू दे, जेव्हा मुलं ऍडमिशन घेऊन येतात आणि जेव्हा त्यांचा दोन वर्ष पूर्ण होऊन ते बाहेर निघतात, तुम्हाला त्यांच्यामध्ये काय प्रकारचं डेव्हलपमेंट दिसतं?
त्यांच्यामध्ये जसे जेव्हा विद्यार्थी पहिल्यांदा येतात तेव्हा त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची फार कमी असते. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात करतो आमच्या अभ्यासक्रमामध्ये एक मायक्रो टीचिंग म्हणून एक भाग असतो सूक्ष्म अध्यापन. जसं शिकवताना आम्ही एकदम विद्यार्थ्यांना एकदम शिकवायला लावत नाही किंवा एकदम शाळेत त्यांना लेसन घ्यायला पाठवत नाही. जसं आपण मेडिकल प्रोफेशन मध्ये पाहतो यांना एकदम पेशन्स देत नाही, त्यांना फक्त काही ऑब्झर्वेशन करायला लावतात किंवा कोणची डेड बॉडी आहे तीच पाहायला लावतात हळूहळू. तसं आमच्याकडे सूक्ष्म अध्यापन एक सेशन असतं त्याच्यामध्ये अध्यापनाचं प्रत्येक कौशल्य एक एक कौशल्य जसं ब्लॅकबोर्ड रायटिंग आहे, आपल्या लेसनचं इंट्रोडक्शन आहे, क्वेश्चनिंग आहे किंवा क्लोजर ऑफ द लेसन आहे, तर प्रत्येक स्किल जे आहे ते विद्यार्थ्यांना आम्ही तिथे त्याच्यावरती एक 5 मिनिटाचा 7 मिनिटाचा पाठ घ्यायला लावतो आणि त्याच्यामध्ये ते स्किल डेव्हलप करायला लागतो. तर एक स्किल डेव्हलप झाला त्याच्यानंतर मग दुसरा स्किल नंतर तिसरा स्किल असं म्हणजे इंटिग्रेशन ऑफ स्किल्स जेव्हा त्याच्यामध्ये येईल तर त्याचा हळूहळू कॉन्फिडन्स हा वाढत जातो. विद्यार्थी म्हणजे खोटेच विद्यार्थी असतात त्याच्यासमोर बसलेले, फक्त 5 किंवा 7 विद्यार्थ्यांसमोर हळूहळू मग ही कॉन्फिडन्स लेवल आहे ही त्याची वाढत जाते. किंवा मग वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो, तो स्वतः करतो, स्वतः पार्टिसिपेट करतो. एक पातळी प्रयोग आहे, रांगोळी स्पर्धा आहे किंवा डिशेस तयार करणं ते आहे, डान्स आहे, वेगवेगळे गेम्स आहे. तर या सर्व जेव्हा प्रोसेस मध्ये तो जातो एक त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बराचसा परिणाम झालेला दिसून येतो आणि निश्चितच त्याचा कॉन्फिडन्स हा वाढलेला दिसून येतो.
आणि एमएड करून निघाल्यानंतर तुम्हाला काय फरक दिसतो?
हा एमएड करून निघाल्यानंतर आता ऑलरेडी तो बीएड झाला असल्यामुळे तो कॉन्फिडंट असतो, फक्त याच्यामध्ये त्याचा संशोधनाशी संबंध येतो. तर संशोधनाशी संबंधित बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीतून तो जातो, त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचा संशोधक निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो की त्याला मग वेगवेगळ्या. आणि ती जी संशोधन वृत्ती आहे त्याच्या संपूर्ण येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो.
सर शाळांकडनं तुम्हाला काही फीडबॅक मिळतो का मुलांच्या प्रिपरेशन साठी?
हो मिळतो ना, कारण आम्हाला इंटर्नशिप साठी ज्या शाळा लागतात त्या शाळांमध्ये जवळपास आता विद्यार्थ्यांना सांगितलं आता नवीन अभ्यासक्रमानुसार म्हणजे 2 वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार त्यांना जवळपास 20 आठवडे म्हणजे जवळपास 5 महिन्याचा कालावधी शाळेत घालवायला लागतो. म्हणजे तिथे त्यांच्या पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशनशी संबंधित त्यांना संपूर्ण ज्ञान येतं. जसं लायब्ररीतलं वर्क कसं चालतं, कोणकोणते रजिस्टर्स असतात, ऑफिसमध्ये कोणते रजिस्टर्स असतात, विद्यार्थ्यांची प्रार्थना म्हणजे सकाळी जी प्रेयर होते ती प्रेयर कशी चालते, म्हणजे सकाळी शाळा सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत त्यांना तेवढा कालावधी तिथे स्पेंड करावा लागतो. त्यामुळे त्यांना ते संपूर्ण गोष्टी ज्ञान होते आणि मध्ये त्यांना पीरियड पण घ्यावे लागतात. कोणी अर्थ
सर तुम्ही म्यूट 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 सर म्यूट सर ऐकायला येत नाहीये.
मी सांगितलं बाबीला सांगतो. हा हॅलो.
हा सर
हॅलो. हा नाही फोन होता त्याच्यामुळे आवाज.
अच्छा सॉरी सॉरी मला ऐकायला आलं नाही एकदम म्हणून.
मिसेसचा फोन होता.
अच्छा अच्छा सर बोलून घ्यायचंय का?
नाही नाही काही काय हरकत नाही. सांगितलं होतं मी तिला. हा तर आपण काय सांगत होतो. हा शाळेची तर शाळेचे जे मुख्याध्यापक वगैरे आहेत तर त्यांच्याकडनं कधी कधी आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल म्हणजे मॅक्झिमम चांगल्याच प्रतिक्रिया मिळतात त्यांच्याकडनं.
ओके ओके. पण सर फीडबॅक म्हणजे काय प्रकारचा फीडबॅक असतो?
कोणाकडनं? शाळेकडनं.
शाळेकडनं
विद्यार्थ्यांसाठी.
विद्यार्थ्यांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रिपरेशन साठी काही फीडबॅक असतं का की याप्रमाणे प्रिपरेशन करून पाठवा विद्यार्थ्यांना किंवा हे ह्याची अजून गरज आहे?
हा तर तेव्हा जे विद्यार्थी स्वतः त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शाळेमध्ये जेव्हा असतात तर तिथले शिक्षक तिथले सुपरवायझर्स किंवा हेडमास्टर्स ते स्वतः विद्यार्थ्यांना फीडबॅक देतात.
ओके ओके.
जसं पाठ घेताना समजा काही चुकत असेल काही असेल तर ते त्यांचा रिमार्क देणं त्यांचे लेसन्स तपासणं या सर्व गोष्टी करतात. आणि प्रत्येक कार्यक्रम हँडल करताना समजा काही त्यांना फीडबॅक जिथे जिथे गरज आहे ते सर्व देतात ते शाळेकडनं.
ओके. आणि म्हणजे त्यांचं बीएड किंवा एमएड झालं आणि मग ते टीचिंगचं जॉब त्यांना लागलं त्याच्यानंतर विद्यार्थी तुमच्या बरोबर कॉन्स्टंट टच मध्ये असतात का?
प्रत्येकच काही विद्यार्थी असतात.
ओके.
किंवा लोकल असतील काही असतील ते विद्यार्थी असतात. सर्वच विद्यार्थी नसतात.
आणि जे असतात त्यांच्याकडनं तुम्हाला प्रोग्राम बद्दल काही फीडबॅक वगैरे मिळतो का? म्हणजे त्यांना काय आवडलं किंवा काय?
आम्ही फीडबॅक विद्यार्थी जेव्हा जातात ना त्यांच्याकडून आम्ही फीडबॅक घेतो. आणि तसं जसं आता प्रत्येक एनसीटी बॉडी आहे नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन त्यांना प्रत्येक दरवर्षी आपल्याला सेल्फ अप्रायझल रिपोर्ट पाठवावा लागतो.
अच्छा ओके.
त्याच्यामध्ये ते फीडबॅक फ्रॉम स्टुडंट असा एक फॉर्मॅट असतो त्यांना जे काही वाचत असेल ते त्यांना द्यावं लागतं विद्यार्थ्यांना.
अच्छा.
ते भरून देतात.
ओके. आणि सर मागच्या 2 ते 3 बॅचेस मध्ये टीएटी किती मुलांनी दिलं असेल म्हणजे अप्लाय केलं असेल?
नाही टीएटी का?
टीएटी.
टीएटीची आता प्रत्येक जण सांगत नाही पण म्हणजे पैसे प्रमाण ज्यांना ज्यांना माहिती आहे ते बसतात सर्वजण.
म्हणजे साधारण जर का 20 मुलं बीएड मध्ये आहेत तर सर तुम्ही परत म्यूट वर गेलायत.
नसतो
काय सर
आमच्याकडे कोण टीटी
केलं
नसतो
सर. साधारण जरी सांगितलं तरी चालेल
अंदाजे. आता जे नॉर्मल तेच म्हटलं की ज्यांना टीचिंग प्रोफेशन मध्ये आवड आहे आणि टीचर म्हणून जायचंच आहे ते विद्यार्थी देतात. तर आता आपण असं समजू 100% पैकी 25-30% विद्यार्थी करत असतात.
आणि किती पास होतात मग सर त्यापैकी?
पासेसचाही आता आपल्याला काही तसं प्रत्यक्ष आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे आता अंदाजे सांग. बरेचसे विद्यार्थी पास होतात काही पुन्हा अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये पुन्हा प्रयत्न करतात.
ओके. सर तुमचं कॉलेज टीईटीच्या प्रिपरेशन साठी काही सपोर्ट करत का मुलांना?
टीईटीच्या म्हणजे तसं तर त्यांनी अजून म्हटलं नाही पण रेमिडियल कोचिंग म्हणून जर तशी विद्यार्थ्यांची जर इच्छा असली आणि 5-10 विद्यार्थ्यांनी जरी म्हटलं की सर आम्हाला गायडन्स पाहिजे बा तर आम्ही प्रोव्हाइड करतो. नाही तर मग आमची लायब्ररी असते. लायब्ररीमध्ये बरीचशी पुस्तकं अवेलेबल असतात. टीईटीचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार मग त्यांना पर्सनली कोणी विद्यार्थी आले तर आम्ही त्यांना गायडन्स करू.
अच्छा अच्छा. आणि सर कॉलेजेस काही कॉलेजेस मध्ये टीईटीचा पास रेट हाय असेल आणि काही कॉलेजेस मध्ये लो असेल तर तुम्हाला त्याचं कारण काय जाणवतं कशामुळे हाय आणि कशामुळे लो असेल?
टीईटीचा अभ्यासक्रम म्हणजे पर्सनली आता इट डिपेंड्स ऑन एव्हरी स्टुडंट. तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानुसार तर तुम्ही स्वतः प्रिपरेशन केलं असेल तर प्रत्येकाला त्याच्यामध्ये यश मिळेल. आता कुठे तिथे जिथे मार्गदर्शनची कमतरता असेल ज्या ठिकाणी मार्गदर्शन दिल्या गेलं नसेल तिथल्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच म्हणजे कम्पेअर टू वेगवेगळ्या कॉलेजेस कमी जास्त असू शकते.
ओके ओके. आणि सर मुलांना जेव्हा ते बीएड किंवा एमएड करतात त्याच्यानंतर किती प्रपोर्शन ऑफ मुलं ऍक्च्युली जॉब साठी पुढे बघतात किंवा पुढच्या शिक्षणासाठी बघतात, दोन्ही पैकी काय जास्त आहे, पुढचं शिक्षण का जॉब?
आता पहिले प्रिफरन्स त्यांचा जॉब साठी असतो,
बी एड आणि एम एड.
हा बी एड, हा कारण की आपण बी एड आता शिक्षकाच्या नोकरीचं असं आहे की आपल्याला कोणत्याही म्हणजे जी पूर्ण वेळ आपण जी नोकरी म्हणतो ती नोकरी प्रत्येकालाच मिळेल असं नाही.
बरोबर.
आता कारण आता हे टीईटी वगैरे जेव्हापासून आलं, टीईटी आल्यानंतरही प्रत्यक्ष भरती या सर्व गोष्टी आहेत, तोपर्यंत मग त्यांना कुठे प्रायव्हेट कॉलेजेस शाळांमध्ये जर जॉब मिळाला ते करतात, पण ती नोकरी काही पक्की नसते आणि त्यांना मिळणारं वेतनही फार कमी असतं.
बरोबर.
हा आणि तेव्हा काही काही विद्यार्थी काय करतात की एका वेळेला ते टीचिंगही करतात आणि शिक्षणही चालू ठेवतात, असंही पण करतात. हा
आणि सर कसल्या टाइप्स ऑफ स्कूल्स मध्ये त्यांना जॉब मिळतं, म्हणजे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट?
प्रायव्हेट म्हणजे, प्रायव्हेट म्हणजे आता कॉन्व्हेंट वगैरे जे आहेत
हा हा हा
अशा ठिकाणी हार्डली 5,000 7,000 8,000 अशा पद्धतीने त्यांना पेमेंट मिळतं.
ते स्टार्टिंग सॅलरी असेल का त्यांची?
हो स्टार्टिंग.
अच्छा. आणि सर ह्यांना हे जॉब्स कसं मिळतं, म्हणजे तुमच्या युनिव्हर्सिटी मध्ये प्लेसमेंट सेल आहे का?
म्हणजे कशा युनिव्हर्सिटी जॉब मध्ये म्हटलं, शाळांच्या जॉब मध्ये
नाही, कोणत्याही म्हणजे बी एड करून जर का मी
बाहेर प्लेसमेंट कमिटी असते आमच्याकडे.
अच्छा.
हा तर कशी समजा कोणी आता म्हटलं आम्हाला की तुम्हाला आमच्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यू अरेंज करायचा आहे, असे आले की आम्ही अरेंज करतो. मग हे विद्यार्थी ज्यांना आवड आहे अशा प्रकारचे ते त्यांच्यापैकी काही जणांची मुलाखती घेतात आणि त्यांना जर वाटलं तर मग त्यांना कॉल करतात.
मग हे बी एड एम एड दोन्ही साठी सेम आहे,
स्पेशली बी एड साठी.
मग एम एड नंतर मुलं जॉब्स कसे बघतात?
एम एड करून काय होतं की जसं तुम्ही मास्टर डिग्री घेतली आणि तुम्ही सेट किंवा नीट केलं तर यु आर क्वालिफाईड फॉर टीचर एज्युकेशन कॉलेज, म्हणजे बी एड कॉलेज साठी ऍज अ टीचर यु बी क्वालिफाईड. हा
ओके ओके.
हा म्हणजे तुम्हाला बी एड कॉलेजमध्ये जॉब करायचा असेल मग आता एम एड करून काय करतात की मग ते प्रायव्हेट कॉलेज, प्रायव्हेट बी एड कॉलेजेस जे आहे तिथे लेक्चरशिप साठी प्रयत्न करतात, किंवा तुम्हाला एज्युकेशन ऑफिसर व्हायचं असेल. पण या पोस्ट कसं शासनाच्या आहे, जेव्हा निघतील तेव्हा मग ती एम एड जी डिग्री आहे ती आवश्यक असते.
अच्छा ओके. सर आम्ही असं ऐकलं आहे की बी एड करून निघाल्यानंतर एम एड तर नाही पण जास्त बी एडचं ऐकलंय की बी एड करून निघाल्यानंतर जे स्टुडंट्स आहेत त्यांना युजली लोअर ग्रेड्स मध्ये शिकवायला लावतात, म्हणजे पहिली ते पाचवी मध्ये. तर
बी एड आता कसं त्यांच्या जे नीड्स आहे शाळेच्या त्यानुसार ते त्यांना देतात, त्यांना ज्या ठिकाणी टीचर्सची कमतरता आहे. बी एड म्हणून आता काय नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये काय झालं की जसं पहिले डीटीएड जे होतं ना, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन, ज्याला आपण बी एड वगैरे म्हणायचो, आता सर्व म्हणजे प्रायमरी जरी असेल आणि हायस्कूल जरी असेल तरी त्या सर्वांना बी एड हीच क्वालिफिकेशन राहणार आहे.
पण सर बी एड शिकून निघाल्यानंतर तुमच्या मुलांना लोअर ग्रेड शिकवायची स्किल असते का?
हो ना, शाळांना असते,
असते का?
शिकवू शकतात. हा बिलकुल शिकवू शकतात ते.
ओके.
कारण इथे जेव्हा जातात ते शाळांमध्ये इंटर्नशिप करतात तेव्हा त्यांना 6वी 7वी 8वी तसं 8वी पासून आमचे असतात नियमाप्रमाणे, पण कधी जर 7वीचे किंवा 6वीचे वर्ग जर खाली असतील तर ते तिथे त्यांना केलं जातं.
पण सर त्यांना पहिली आणि दुसरी पण दिलं जातं असं आम्ही
ऐकलं. पहिली दुसरी साठी नाही.
नाही ना?
नाही.
ओके ओके. सर म्हणजे गव्हर्नमेंट जॉब्स मग तुम्ही म्हणताय की बी एड नंतर खूप क्वचितच मिळत असतील का?
हो, गव्हर्नमेंट जॉब म्हणजे आता जिथे जसं ज्या पोस्ट निघालेल्या आहेत आता शासनाच्या, आता तुम्ही आता सध्या आता टीईटी नुसार झालेलं आहे, पण प्रायव्हेट एडेड कॉलेज मधल्या ज्या पोस्ट आहे त्या ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यू द्यावा लागतं आणि इंटरव्ह्यू देऊन मग शाळा, आता प्रत्येक शाळा संस्था कशी असते ते त्यांच्या याच्यावरती अवलंबून आहे. चांगले कॅन्डिडेट असेल तर ते घेतात किंवा मग काही काही ठिकाणी आर्थिक व्यवहारही चालतात.
सर एनजीओज मध्ये तुमच्या मुलांना जॉब मिळतं का, जे एज्युकेशन सेक्टर मध्ये काम करतात अशा एनजीओ मध्ये?
एनजीओ बद्दल आमच्या भागात तर एनजीओ ची संख्या कमी आहे कम्पेरिंग टू मेट्रो सिटीज, नाही का? तर इथे तसं आता आमच्या ऐकिवात फार कमी आहे की एनजीओ मध्ये कुणी आमचे विद्यार्थी करून आले पाहिजे.
ओके. सर टीचिंग सोडून अजून दुसरे करिअर काय असतील एज्युकेशनच्या रिलेटेड तुमच्या मुलांकडे?
टीचिंग सोडून,
म्हणजे
खास स्पेशली बी एड केल्यानंतर म्हणता का?
बी एड आणि एम एड दोन्ही.
बीएड एमएड म्हणजे आता नॉर्मली आता आम्ही शाळांमध्ये टीचर्स विचार करतो किंवा आता एज्युकेशनच्या संदर्भामध्ये जसं आता सांगितलं आपण की एज्युकेशन ऑफिसर आहे किंवा शिक्षकाच्या संदर्भातल्या ज्या प्रशासकीय ज्या पोस्ट आहे त्या पोस्ट साठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट साठी त्यासाठी म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. आता इथे कसं काही काही ठिकाणी तुम्हाला जे प्लेसमेंट असतं ना शिक्षकांचं प्राथमिक शाळांमध्ये किंवा याच्यामध्ये तर त्यांना ते बीएड इतके वर्ष झाल्यानंतर त्यांना बीएड काय काय जण बीएड न करता जॉबला लागलेले आहेत जुने लोक सर्वांना ते बीएड करणं आवश्यक असते. ते त्यांचा पगार वाढला पाहिजे किंवा त्यांना नेक्स्ट प्रमोशन भेटलं पाहिजे याच्यासाठी म्हणून ते रेग्युलर बीएड न करता मग त्यांचं मुक्त विद्यापीठाचं जे बीएड वगैरे असते ना
ओपन युनिव्हर्सिटी
ओपन युनिव्हर्सिटी मग तो मार्ग निवडतात त्याद्वारे करतात ते.
ओके ओके सर तुम्हाला आणि तुमच्या कलीग्स ना तुमच्या फॅकल्टी ना मुलांना शिकवायच्या दृष्टिकोनातून काही चॅलेंजेस फेस करावे लागतात का
मुलांना? तसं तर आता इतके वर्ष आम्हाला चॅलेंजेस काही नसतात फक्त अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम त्यानुसार तर आम्ही शिकवतोच विद्यार्थ्यांना.
ओके
आणि फक्त अभ्यासक्रमामध्ये काही बदल झाले तर ते चॅलेंजेस म्हणून नाही पण ते थोडस आम्हाला स्टडी केलं की आमच्या ते शिक्षणाच्या काही वेगळं तर काही राहत नाही फक्त थोडा पॅटर्न बदललेला असतो.
अटेंडन्स किंवा अकॅडमिक इंटरेस्ट त्यांचा मोटिवेशन ह्याच्यात काही म्हणजे हे आहे का ह्याच्यामध्ये काही चॅलेंजेस येतात तुम्हाला ऍज टीचर्स
विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यामध्ये
किंवा त्यांचा अटेंडन्स खूप लो असेल तर त्यांचा अटेंडन्स कसा वाढवायचा?
हा ना ते तर आम्ही त्यांना सांगतोच जसं जसा प्रत्येक वेळेला जिथे जे विद्यार्थ्यांचं असं वाटतं की यांचा अटेंडन्स कमी आहे आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो आणि त्यांना सांगतो की विद्यापीठाची जे अटेंडन्सचा क्रायटेरिया ठरलेला आहे की त्यांना एवढा अटेंडन्स पाहिजे मग जिथे कमी आहे काय आहे मग त्यांना थोडीफार आम्ही मदत करून त्यांना तिथपर्यंत ते येतात. इंटर्नशिप आहे आता काही ठिकाणी नाही काय आता पहिले बायोमेट्रिक मशीन वगैरे चालू झाली होती मुलांसाठी चालू झाली होती पॅन्डेमिकच्या अगोदर पण नंतर मग आता हे सर्व बंदच केलं कायद्यानी बंद केलं आता ते अटेंडन्स आलं होतं.
सर आणि म्हणजे तुम सॅलरी किंवा तुमचं स्वतःला प्रोफेशनली डेव्हलप करायसाठी काही चॅलेंजेस तुम्हाला फेस होतात?
आमच्या आमच्यासाठी कोर्सेस असतात रिफ्रेशर कोर्सेस असतात.
ओके
आम्हाला वेगवेगळ्या आमच्या जे एज्युकेशनल जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आम्ही आपले पेपर्स पब्लिश करतो.
अच्छा
आणि ते त्याच्यानुसार जसं आता आमचंही प्रमोशन असतं ना जसं लेक्चर म्हणून लागतात असिस्टंट प्रोफेसर नंतर असोसिएट प्रोफेसर नंतर प्रोफेसर तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही किती पेपर्स पब्लिश केले काय काय केलं हे सर्व त्याच्यामध्ये येतं. रिफ्रेशर कोर्स केला का ओरिएंटेशन कोर्सेस केले आहे का मग इतके तुमचे पॉइंट तुम्हाला ते जे आहे त्याचा क्रायटेरिया आहे त्यानुसार म्हणजे आम्ही आमच्या प्रोफेशनल आमची कॉम्पिटन्सी वाढली पाहिजे म्हणून हे वेगवेगळे आम्ही आता सध्या या पिरियड मध्ये आम्ही ऑनलाईन अटेंड केले काही काही ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष जाऊन करायला लागायचं पहिले पण आता ऑनलाईन बरेचसे आम्ही रिफ्रेशर कोर्सेस अटेंड केलेले फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून म्हणतात त्याला.
आणि सर एनसीटीचे रेग्युलेशन खूप म्हणजे कठीण आहेत का चालून जात
कठीण म्हणता येणार नाही आवश्यक आहे ते त्यांनी जे काही केलेलं आहे की तुमचं कॉलेज जर उघडायचं असेल तर तुम्हाला इतकी जागा पाहिजे इतक्या लॅब्स पाहिजे आवश्यक गोष्टी आहे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहे लायब्ररी मध्ये एवढे बुक्स असले पाहिजे तर ते तर आवश्यकच आहे ना नाही तर लोकांनी काय केलं जे बीएड कॉलेजेस काढले त्यांची स्वतःची बिल्डिंग नाही कोणाच्या बिल्डिंग मध्ये दाखवलं तर खूप सारे आहेत तर ते आवश्यकच आहे त्यांनी जे केलेलं आहे ते चांगलं केलेलं आहे.
तुमचं कॉलेज गोंडवाना युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे बरोबर?
येस
येस तर त्यांचे पण काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन असतील
विद्यापीठाचे?
हा
नाही विद्यापीठाचे रूल्स काय नाही ते आता एनसीटी विद्यापीठाला सांगते फक्त आमचं कसं विद्यापीठाशी अफिलिएशन असतं संलग्नीकरण बाकी विद्यापीठांची पण एक दोन वर्षामध्ये एक कमिटी येते लोकल एन्क्वायरी कमिटी म्हणून.
ओके
तर ते पण ते पूर्ण पाहतात की कॉलेजमध्ये स्टाफ आहे की नाही बरोबर तुमच्या फॅसिलिटीज बरोबर आहेत की नाही तो जो एनसीटीचा जो क्रायटेरिया आहे त्याच क्रायटेरियाशी मिळता जुळता यांचा क्रायटेरिया असतो किंवा शासनाच्या कमिटीज येतात गव्हर्नमेंटच्या की कसं सुरू आहे काय सुरू आहे जॉईंट डायरेक्टर त्यांच्याकडनं कमिटी येते हे पूर्ण एनसीटीच्या नॉर्म नुसार सर्व व्यवस्थित सुरळीत चालू आहे की नाही यांच्याकडे फॅसिलिटीज आहे ते सर्व बघतात.
ओके ओके सर, आपण थोड्या वेळापूर्वी 4 वर्षाचं जे आता नवीन बीएड प्रोग्राम चालू करणार आहेत
आयटीपीआर
त्याच्याबद्दल बोलत होतो सर. तुम्हाला काय वाटतं, आता 4 वर्षाच्या प्रोग्राममुळे शिक्षकांची क्वालिटी चांगली होईल का आता?
चांगली होईल ना, नक्कीच चांगली होईल. कारण ज्यांना शिक्षकी पेशेमध्ये जायचं आहे तेच विद्यार्थी जातील याच्यामध्ये आफ्टर 12th. कारण कुणी असं तर करणार नाही ना, मला डॉक्टर व्हायचं, डॉक्टरला होऊन मग तो पुन्हा आणखी लॉ करेल, असं तर होणार नाही ना.
नाही होणार. हो
त्याच्यामुळे आपल्याला एक निश्चित आपल्या समोर एक ध्येय राहील की मला टीचिंग प्रोफेशन मध्येच जायचं आहे.
आणि
आणि त्याची
म्हणूनच
पण आता हा त्याची पण गव्हर्नमेंट, केंद्रीय गव्हर्नमेंट नॅशनल लेवलवर एक्झाम घेईल असंही त्यांचं सुरू आहे. तर मागे पुढे जाऊन अशा जर गोष्टी झाल्या तर चांगलेच विद्यार्थी इकडे येतील.
ओके सर, ते आता हे पण म्हणतायत की कॉम्पोजिट करायला हवं, म्हणजे 2 वर्षाचं पण ठेवायला हवं, 4 वर्षाचं पण ठेवायला हवं, त्याच्यामध्ये
आता
तुम्ही
यांनी
काय?
2030 पर्यंत हे 2 वर्षाचं सुरू राहील असं म्हटलेलं आहे. कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा एक डॉक्युमेंट माझ्या वाचण्यात आला, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की 2030 पर्यंत चालू राहील. आणि इथे मग इंटिग्रेटेड जो प्रोग्राम आहे त्याच्यासाठी प्रत्येक सिनियर कॉलेज, जसं आर्ट्स सायन्स वगैरे जे आहे ज्यांच्याकडे, त्यांना ते एनसीटीकडे अप्लाय करावं लागेल त्या कोर्ससाठी.
हो
हा, आणि त्याच्यानंतर त्या कॅम्पसमध्ये जसं आता आपलं डिपार्टमेंट जसं असते ना, की जसं होम सायन्स डिपार्टमेंट आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, तसं त्या सिनियर कॉलेजमध्ये एक एज्युकेशन डिपार्टमेंट राहील. म्हणजे विद्यार्थी एज्युकेशन सोबत बाकी यांचे सायन्सचे किंवा आर्ट्सचे जे सब्जेक्ट्स आहेत ते पण पॅरलली शिकतील.
ओके
आणि तशी त्याला डिग्रीज तशी बीएससी बीएड किंवा बीए बीएड अशी मिळेल. आपल्या भागात इकडे आमच्या नागपूर विद्यापीठात किंवा गोंडवाना विद्यापीठात अजून सुरू झालेलं नाही, परंतु तिकडे मुंबई, पुणे, नाशिक इकडच्या भागामध्ये काही इंटिग्रेटेड कॉलेजेस सुरू आहेत.
अच्छा ओके सर, मागच्या 1-2 वर्षात कोविडमुळे खूप सगळीकडेच प्रॉब्लेम
हो
झालेला आहे. सो तुमच्या इन्स्टिट्यूशननी या कोविडच्या वेळेत म्हणजे कसं तुम्ही फंक्शन केलं, काय चाललं तुमच्यासाठी आणि कशामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला?
नाही, प्रॉब्लेम म्हणजे कसं, आमच्याकडे आमच्या अभ्यासक्रमामध्ये कसं इंटर्नशिप हा एक भाग आहे. प्रत्यक्ष शाळेत जाऊन तिथे आपला वेळ घालवणं आणि त्या सर्व गोष्टी करणं.
हो
शाळा सर्व बंद आहेत,
हो
त्याच्यामुळे जवळपास म्हणजे आमचा 5 महिन्याचा जो कालावधीचा जो असतो
हाँ
प्रॅक्टिकल वर्क, तर ते त्या दृष्टीने पूर्ण होऊ शकत नाही. तर बाकी थिअरीशी संबंधित जो भाग आहे तो तर आम्ही ऑनलाइन याच्याद्वारे आम्ही पूर्ण केला, त्यांना शिकवलं. पण तुम्ही शाळांमध्ये कसं पाठवणार आहे विद्यार्थ्यांना, तिथली माहिती कशी देणार आहे? तर ओरली आम्हाला आमच्या तो जो भाग आहे त्या भागाबाबत जेवढं सांगता आलं तेवढं त्यांना आम्ही सांगितलं, पण तो एक भाग थोडा कठीण गेला.
मग प्रॅक्टिकल त्यांनी केलंच नाही का
प्रॅक्टिकल
शाळेमध्ये?
सबमिशन केले ना,
ऑनलाईन सेशन्स
प्रॅक्टिकल
का?
हा ऑनलाइन सबमिट केले त्यांनी. त्यांना जे 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 वर्क दिलेलं आहे त्याच्यावरती मार्क्स आहेत ते सर्व त्यांनी ते सबमिट केलं.
नाही, तुम्ही म्हणालात ना की शाळांमध्ये जाऊन शिकवावं लागतं, मग तो वाला पोर्शन मुलांनी कसा केला शाळा बंद होत्या तर?
हो, तर काही विद्यार्थ्यांशी आता आपण पूर्ण वर्गाशी संपर्क करू शकलो नाही,
हाँ
त्यामुळे आम्ही त्यांना विद्यार्थ्यांना म्हटलं की तुमच्या आजूबाजूला जर काही विद्यार्थी असतील शाळेतले तर
अच्छा
त्यांच्याशी तुम्ही ऑनलाइन कॉन्टॅक्ट करा, त्यांना शिकवा, त्याची सीडी तयार करा,
ओके
जसं आपण शाळेत शिकून राहिलो बा
हाँ
अशा
हाँ
पद्धतीने करा, असं
करू
त्यांना
शकतो,
करायला लावलं.
ऑल्टरनेटिव्ह होते. ओके
हा
आणि सर, मुलांना काही डिफिकल्टीज फेस झाले का, म्हणजे इकॉनॉमिक असू शकतं किंवा मेडिकल काही इश्यूज होते का मुलांना पॅन्डेमिकच्या
म्हणजे आता पॅन्डेमिक
मध्ये? हो
आमच्याकडे तर काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या नाही, फक्त अभ्यासक्रमाच्या बाबतीतच आल्या.
ओके
हा, पण असं काही पर्सनली त्यांच्या काही आलं नाही.
अच्छा. आणि सर, इंटरनेट किंवा मोबाईल अशा टेक्नॉलॉजी रिलेटेड काही इश्यूज नव्हते का?
काही इश्यूज म्हणजे काही रिमोट प्लेसेस जसं आहे ज्या ठिकाणी कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे अशा विद्यार्थ्यांचे आम्हाला आले फोन की सर इथे आम्हाला हा हा प्रॉब्लेम येतो बा.
हाँ
हां, तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही थोडंसं एक्झेम्पशन दिलं आणि दुसऱ्या ठिकाणी ऑन करा बा, किंवा जी मुदत आहे त्या मुदतीत ते करू शकले नाही तर त्यांना आम्ही आणखी पुन्हा एक्सटेंड केलं असं करायला लावलं.
आणि फॅकल्टीज सर, म्हणजे तुमच्या फॅकल्टीजनी कसं कोप केलं या कोविडच्या मध्ये?
हा, फॅकल्टी मध्ये ते ऑनलाइन सर्व विद्यार्थ्यांशी टच मध्ये होते. हां,
ओके त्यांच्याकडून काही तक्रार नाही?
नाही नाही काही नाही, काही तक्रार नाही सर्वजण. कारण आता आमच्या कॉलेजमध्ये फार कमी आहेत, स्टाफ जो आहे प्रिन्सिपल प्लस फोर, चारच लेक्चरर आहेत ऑलरेडी, थ्री टीचर्स आर रिटायर्ड आणि शासन नवीन अपॉइंटमेंट करून राहिलेल्या नाही, कारण आता पुढे जाऊन हे सर्व इंडिपेंडेंट जे टीचर एज्युकेशन कॉलेजेस आहेत दे आर गोइंग टू क्लोज अप टू 2030, त्याच्यामुळे कदाचित ते नवीन पोस्ट भरत नसतील.
बरोबर. सो ओव्हरऑल जर का विचारायला गेलं तर 2 वर्षात तुमच्या बीएड आणि एमएड मी कसं सांभाळलंय स्वतःला कोविडच्या मध्ये या दोन्ही प्रोग्राम्स?
बाकी जसे शाळावाल्यांनी सांभाळलं, शाळांनी जसं एकमेकांना जसं मोबाईलचा वापर करून म्हणा किंवा काय करून, तसा तो अभ्यासक्रम आपल्याला जास्तीत जास्त पूर्ण करता येईल. तरी पण असं वाटतं की या कोरोना पॅन्डेमिक बरंच नुकसान झालेलं आहे. प्रत्यक्ष आपल्याला जे शिकायला मिळतं ते शिकण्यात थोडीफार अडचण आलेलीच आहे. आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वच गोष्टी, जो अनुभव, प्रत्यक्ष अनुभव जो आपल्याला येतो, त्या अनुभवापासून विद्यार्थी वंचित राहिले असं वाटतं मला.
ओके सर, सो आय थिंक तेवढेच होते माझे प्रश्न, खूप जास्त विचारले मी, पण